चीनीमंडी.com पॉडकास्ट। विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज गुरुवार 17 सप्टेंबर 2020। डोमेस्टिक मार्केट, देशभरात मागणी स्थिर राहिली। महाराष्ट्रामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,170 रुपये राहिला, तर M30 चा भाव 3,240 रुपये ते 3,260 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,290 रुपये ते 3,400 रुपये राहिला, तर M30 चा भाव 3,450 रुपये ते 3,500 रुपये राहिला। उत्तर प्रदेशामध्ये M30 साखरेचा व्यापार 3,360 रुपये ते 3,400 रुपये राहिला, तर गुजरातमध्ये 33 साखरेचा व्यापार 3,231 रुपये ते 3,235 रुपये राहिला, तर M30 भाव 3,251 रुपये ते 3,261 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये 33 साखरेचा व्यापार 3,390 रुपये ते 3,450 रुपये राहिला, तर M30 भाव 3,450 रुपये ते 3,500 रुपये राहिला। इंटरनॅशनल मार्केट, लंडन वर्ल्ड शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 359.60 राहिला, तर US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 12.33 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 73.648 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.2783 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 2,928 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $39.77 राहिले। इक्विटी, सेन्सेक्स 323 अंकांनी खाली येऊन 38,979.85 वरती आला, तर निफ्टी 88.45 अंकांनी खाली येऊन 11,516.10 अंकावर आला।